चाळीशीतला मधुचंद्र. स्नेहलता दसनूरकर. ऑफिसात येऊन खुर्चीवर टेकतो न टेकतो तो शिपाई येऊन म्हणाला, साहेब टाकळीकर म्हणतात आपल्याला भेटायचं आहे त्यांना, तर येऊ का? आता ह्या वेळेला काय काम काढलं ह्या टाकळीकरनं कुणास ठाऊ, लवकर जायचं असेल, दुसरं काय. या नव्या पिढीचं कामापेक्षा उचापतींवरच लक्ष जास्त. सिनेमाला धावतील, चावट मासिक चवीनं वाचतील, कोडी सोडवतील, ट्रिपा काढतील, करणार नाहीत अशी एकच गोष्ट, ती म्हणजे काम. हल्ली त्यांनी स्टाफचं गॅदरिंगही सुरू केलंय. करता काय, बहुमतानं एखादी गोष्ट आली की मान्य करावीच लागते. माझी आपली कल्पना होती की स्नेहसंमेलनं फक्त शाळा कॉलेजांनीच करायची असतात. आता हे गॅदरिंगचं नाटक करतात. परवा तर नाचले सारे एक रेकॉर्ड लावून फोनोची. मलाही ओढीत होते लेकाचे. हा टाकळीकर म्होरक्या त्या उचापतींचा. टाकळीकरला भेटीला येण्याची मी परवानगी दिली. तो बाहेर दाराशी टपलेलाच असावा. दुसऱ्याच क्षणी आत आला आणि त्यानं हातातला कागद नम्रपणे टेबलावर माझ्यापुढे ठेवला. रजेचा अर्ज होता. 15 दिवसांची रजा? इतकी कशाला हो? सर, मी गेल्या 2 वर्षात मुळीच रजा घेतली नाही. त्याबद्दल कौतुक करतो मी तुमचं, पण आता एवढी मोठी रजा हवी कशाला? तो लाजला. माझ्या टेबलावरच्या पिनकुशनवरच्या टाचण्यांवर बोटं फिरवीत खाली पाहत म्हणाला, सर लग्न ठरलंय माझं. वा छान, अभिनंदन. पण टाकळीकर, लग्न असलं तरी एवढी 15 दिवसांची रजा कशाला? आता काय पूर्वीसारखी 8-8 दिवस केळवणं, निउष्टी हळद असले समारंभ चालतात की 8 नहाण 10 नहाण 16 नहाण असे स्नान समारंभ करणार आहात? लग्न आहे तर पुरुष माणसाला 3 दिवस रजा खूप झाली. काय वाटतं तुम्हाला? मी हे अनुभवावरून सांगतोय. नवऱ्या मुलाला 3 दिवस रजा भरपूर होते. आदला दिवस, लग्नाचा दिवस आणि दुसरा दिवस. बस लग्न झालं माझं, त्याच्या 3र्या दिवशी मी ऑफिसात हजर होतो. त्यानंतर गोंधळ, सत्यनारायण इत्यादी विधी चाललेच होते, पण ते सारे ऑफिस अवर्स नंतर. मला समजत नाही, अगदी नवा नवरा झाला तरी दिवसा त्याला घरात काय काम असतं? निदान मला तरी हाच पेच पडला होता की दुपारी काय करायचं. आपल्याला रजा असली तरी मित्रांना नसते. ज्या बायकोच्या सहवासात आशेनं घरात घुटमळावं ती बायकोच आपल्याला चुकवते. अगदी पाळतीवर राहावं तरी झोकांड्या देते. शिवाय वडील माणसांचा आणि पोराटोरांचा पहारा असतो तो वेगळाच, मग कशाला राहायचं घरात? लग्नानंतर 10-12 दिवसांनी माझी बायको जी माहेरी गेली ती पुऱ्या 2 महिने.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.